पेत्राचे पहिले पत्र अध्याय 5. तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे पुढे प्रगट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो. तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे स्वेच्छेने, द्रव्यलोभासाठी नाही पण उत्सुकतेने करा. आणि वतनावर धनी पण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा. आणि मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमजणारा मुकुट मिळेल. तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन राहा. आणि तसेच तुम्ही सगळेजण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने तुम्हास योग्य वेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. सावध राहा, जागृत राहा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुद्ध उभे राहा, कारण तुम्ही जाणता की जगात असलेल्या तुमच्या बांधवावर तशी दुःखे आणली जात आहेत. पण तुम्हा ज्याने ख्रिस्ताद्वारे आपल्या सनातन गौरवात बोलवले आहे तो सर्व कृपेचा देव तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर स्वतः तुम्हास परिपूर्ण करेल, स्थिर करेल आणि दृढ करेल. त्याचा पराक्रम युगानुग आहे. आमेन. मी ज्या सिल्वनला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून बोध करतो आणि साक्ष देतो की ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर राहा. बाबेल येथील तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे आणि माझा मुलगा मार्कही हाही पाठवत आहे. प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.